निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे. निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे. तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे. काही चेहरे वजा अन बऱ्याच आठवणी जमा. काही चेहरे वजा अन बऱ्याच आठवणी जमा. वयाचा पक्षी आभाळी दूर उडतो आहे. हलकी हलकी उन्हे अन आक्रसलेल्या रात्री. हलकी हलकी उन्हे अन आक्रसलेल्या रात्री. गेलेल्या क्षणांवर पडदा हळूहळू पडतो आहे. मातीचा देह मातीत मिळण्यापूर्वी. मातीचा देह मातीत मिळण्यापूर्वी. हर मुद्द्यावर इतका का अडतो आहे. अनुभवण्यापूर्वीच अनुभवण्यापूर्वीच सुटून जात आहे आयुष्य. अनुभवण्यापूर्वीच सुटून जात आहे आयुष्य. एक एक क्षण जणू ढग बनून उडतो आहे. तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे. तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे. जर कविता आवडली तर लाईक नक्की करा. हॅप्पी न्यू इयर टू एव्हरीवन.